नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी आता आपल्या शहरात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर पेठ लातूर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये MSc कम्प्युटर सायन्स, MSc बायो इन्फॉर्मॅटिक्स, MBA, MCOM, MA अर्थशास्त्र व समाजशास्त्र आणि MSW हे अभ्यासक्रम उपलब्ध.
तसेच पदवी अभ्यासक्रमांमध्ये BSc डेटा सायन्स, BSc बायो इन्फॉर्मॅटिक्स, BSc हॉस्पिटॅलिटी, बी फार्मसी, BBA तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन काउन्सिलिंग लाही प्रवेश सुरू आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा 02382261100 या क्रमांकावर
किंवा प्रत्यक्ष भेट द्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर औसा रोड पेठ लातूर.